जानामि पद्यं न जानामि गद्यं चिदेका षडास्य हृदि द्योतते मे मुखान् निःसरन्ते गिरश्चापि चित्रम् स्वर्णगेहे नृणां कामदोहे शुभस्तोभसञ्चन्न माणिक्यमञ्चे समुद्यत्सहस्रार्कतुल्यप्रकाशम् सदा भावये कार्तिकेयं सुरेशम् रणध्वंसके मञ्जुलेत्यन्तशोणे मनोहारि पीयूषपूर्णे मनःषट्पदो मे भवक्लेशतप्त सदा मोदतां स्कन्दते पादपद्मे शुण्डान् विषत्कालदण्डान् हतेन्द्रारिषण्डान् जगत्राणशौण्डान् सदा ते प्रचण्डान् श्रये बाहुदण्डान् सदा शारदा षण्मृगाङ्गा यदि स्युः समुद्यन्त एव स्थिताश्चेत् समन्ता सदा पूर्णबिम्ब कलङ्गैश्च हीना स्तदा त्वन्मुखानां ब्रुवे स्कन्दसाम्यम् स्फुरन् मन्दहासैः सहंसानि चञ्चत् कटाक्षावलि भृङ्गसङ्ग ಸಿ ಜೀವೇತಿ ಷಡ್ಧ ಜಪನ್ ಮಂತ್ರ ಮೀಶೋ ಮುದಾ ಜಿಘ್ರತೆಯನ್ ಜಗದ್ವಾರ ಬೃದ್ಭ್ಯೋ ಜಗನ್ನಾಥ ತೇಭ್ಯ ಕಿರೀಟೋಜ್ವಲೇಭ್ಯೋ ನಮೋ ಮಸ್ತಕೇಭ್ಯ ರತ್ನಕೇಯೂರಕಾರಾಭಿರಾಮ ಶಲತ್ಕುಂಡಲ ಶ್ರೀಲಸದ್ಗಂಡ ಭಾಗ ಕಟೌ ಪೀತ ವಾಸ ಕರೆ ಚಾರು ಶಕ್ತಿ ಪುರಸ್ತಾನ್ ಮಮಾಸ್ತಾಂ ಪುರಾರೇ ಸ್ತನೂಜ ಇಹಾಯಾಹಿ ವತ್ಸೇತಿ ಹಸ್ತಾನ್ ಪ್ರಸಾರ್ಯ ವಯತ್ಯಾದರ ಶಂಕರೇ ಮಾತುರಂಗಾತ್ ಸಮುತ್ಪತ್ಯ ತಾತಂ ಶ್ರಯಂತಂ ಕುಮಾರಂ ಹರಾಶಿಷ್ಟ ಗಾತ್ರಂ ಭಜೇ ಬಾಲಮೂರ್ತಿಂ ಕುಮಾರೇಶ ಸೂನೋ ಗುಹಸ್ಕಂದ ಸೇನ ಪದೇ ಶಕ್ತಿ ಪಾಣೇ ಮಯೂರಾಧಿರೂಢ ಪುಲಿಂದಾತ್ಮಜ ಚೇಷ್ಟೆ ಕಪೋದ್ಗಾರಿ ಭಕ್ತ್ರೆ ಭಯೋತ್ಕಂಪಿ ಗಾತ್ರೆ ಪ್ರಯಾಣೋನ್ಮುಖೆ ಮಯ್ಯನಾಥೇ ತದಾನಿ ದೃಢಂ ಮೇ ದಯಾಲೋ ಭವಾಗ್ರೇ ಗುಹತ್ವಂ ಕೃತಾಂತಸ್ಯ ದೂತೇಷು ಚಂಡೇಷು ಕೋಪದ್ದ ಕಚ್ಚಿಂದಿ ಬಿಂದೀತಿ ಮಾಂ ತರ್ಜಯತ್ಸು ಮಯೂರ ಯಜಂತೋ ನಮಂತಸ್ दक्षिणो दंशकाये च दुष्टा तथा व्याधयो बाधकाये मदंगे भवच्छक्ति तीक्ष्णाग्र भिन्नाः सुदूरे विनश्यन्तु ते चूर्णितक्रौ च शैल
ಭುಜಂಗಾಖ್ಯ ವೃತ್ತೇನ ಕೃಪ್ತ